ओम नमो भगवते वासुदेवाय। अथ द्वादशोऽध्यायः। सूत उवाच, नमो धर्माय महते, नमः कृष्णाय वेधसे, ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य धर्मान् वक्ष्ये सनातनान्। एतद्वः कथितं विप्रा विष्णोश्चरितमद्भुतं, भवद्भिर्यदहं पृष्टो नराणां पुरुषोचितम्। अत्र सङ्कीर्तितः साक्षात् सर्वपापहरो हरिः, नारायणो ऋषिकेशो भगवान् सात्वतां पतिः। अत्र ब्रह्म परं गुह्यं जगतः प्रभवाप्ययम्, ज्ञानं च तदुपाख्यानं प्रोक्तं विज्ञानसंयुतम्। भक्तियोगः समाख्यातो वैराग्यं च तदाश्रयम्, पारीक्षितमुपाख्यानं नारदाख्यानमेव च। प्रायोपवेशो राजर्षेर्विप्रशापात् परीक्षितः, शुकस्य ब्रह्मर्षभस्य संवादश्च परीक्षितः। योगधारणयोत्क्रान्तिः संवादो नारदाजयोः, अवतारानुगीतं च सर्गः प्राधानिको ग्रतः। विदुरोद्धव संवादः क्षत्रिमैत्रेययोस्ततः, पुराणसंहिता प्रश्नो महापुरुषसंस्थितिः। ततः प्राकृतिकः सर्गः सप्तवैकृतिकाश्च ये, ततो ब्रह्माण्डसम्भूतिर्वैराजः पुरुषो यतः। कालस्य स्थूलसूक्ष्मस्य गतिः पद्मसमुद्भवः, भुवोद्धरणेऽम्भोधेर्हिरण्याक्षवधो यथा। ऊर्ध्वतिर्यगवाक्सर्गो रुद्रसर्गस्तथैव च, अर्धनारीनरस्याथ यतः स्वायं भुवो मनुः। शतरूपा च यास्त्रीणामाद्या प्रकृतिरुत्तमा, सन्तानो धर्मपत्नीनां कर्दमस्य प्रजापतेः। अवतारो भगवतः कपिलस्य महात्मनः, देवहूत्याश्च संवादः कपिलेन च धीमता। नवब्रह्मसमुत्पत्तिर्दक्षयज्ञविनाशनम्, ध्रुवस्य चरितं पश्चात् पृथोः प्राचीनबर्हिषः। नारदस्य च संवादस्ततः प्रय्यव्रतं द्विजाः, नाभेस्ततोऽनुचरितमृषभस्य भरतस्य च। द्वीपवर्षसमुद्राणां गिरिनद्युपवर्णनम्, ज्योतिश्चक्रस्य संस्थानं पातालनरकस्थितिः। दक्षजन्मप्रचेतोऽभ्यस्तत्पुत्रीणां च सन्ततिः। यतो देवासुरनरास्तिर्यङ्नगखगादयः, त्वाष्ट्रस्य जन्मनिधनं पुत्रयोश्च दितेर्द्विजाः। दैत्येश्वरस्य चरितं प्रह्लादस्य महात्मनः, मन्वन्तरानुकथनं गजेन्द्रस्य विमोक्षणं, मन्वन्तरावताराश्च विष्णोर्हयशिरादयः। कौर्मं धान्वन्तरं मात्स्यं वामनं च जगत्पतेः, क्षीरोदमथनं तद्वदमृतार्थे दिवौकसाम्। देवासुरमहायुद्धं राजवंशानुकीर्तनम्, इक्ष्वाकुजन्म तद्वंशः सुद्युम्नस्य महात्मनः। इलोपाख्यानमत्रोक्तं तारोपाख्यानमेव च, सूर्यवंशानुकथनं ससादाद्यान्द्रिकादयः। सौकन्यं चाथ शर्याते ककुत्स्थस्य च धीमतः, खट्वाङ्गस्य च मान्धातुः सौभरे सगरस्य च। रामस्य कोसलेन्द्रस्य चरितं किल्बिषापहं, निमेरङ्गपरित्यागो जनकानां च सम्भवः। रामस्य भार्गवेन्द्रस्य निक्षत्रकर्णं भुवः, ऐलस्य सोमवंशस्य ययातेर्नहुषस्य च। दौष्यन्तेर्भरतस्यापि शन्तनोस्तत्सुतस्य च, ययातेर्ज्येष्ठपुत्रस्य यदोर्वंशोऽनुकीर्तितः। यत्रावतीर्णो भगवान् कृष्णाख्यो जगदीश्वरः, वसुदेवगृहे जन्म ततो वृद्धिश्च गोकुले। तस्य कर्माण्यपाराणि कीर्तितान्यसुरद्विषः, पूतनासुपयः पानं शकटोच्चाटनं शिशोः। तृणावर्तस्य निष्पेषस्तथैव भगवत्सयोः, धेनुकस्य सह भ्रातुः प्रणम्बस्य च संक्षयः। गोपानां च परित्राणं दावाग्नेः परिसर्पतः, दमनं कालीयस्याहेर्महाहेर्नन्दमोक्षणम्। व्रतचर्या तु कन्यानां यत्र तुष्टोच्युतो व्रतैः, प्रसादो यज्ञपत्नीभ्यो विप्राणां चानुतापनम्। गोवर्धनोद्धारणं च शक्रस्य सुरभेरथ, यज्ञाभिषेकं कृष्णस्य स्त्रीभिः क्रीडा च रात्रिषु। शङ्खचूडस्य दुर्बुद्धेर्वधोरिष्टस्य केशिनः, अक्रूरागमनं पश्चात् प्रस्थानं रामकृष्णयोः। व्रजस्त्रीणां विलापस्य मथुरालोकनं ततः, गजमुष्टिकचाणूर कंसादीनां च यो वधः। മൃതസ്യാനയനം സൂനോഹ പുനഃ സാന്ദീപനേർഗുരോഹ മധുരായാം നിവസത യദുചക്രസ്യ യത് പ്രിയം കൃതമുദ്ധവ രാമാഭ്യാം യുതേന ഹരിണാ ദ്വിജാഃ ജരാസന്ധ സമാനീത സൈന്യസ്യ ബൗഷോവതഃ ഘാതനം യവനേന്ദ്രസ്യ കുശസ്ഥല്യാ നിവേശനം ആദാനം പാരിജാതസ്യ സുധർമായാ സുരാലയാത് രുക്മിണ്യാ ഹരണം യുദ്ധേ പ്രമഥ്യ ദ്വിഷതോ ഹരേ ഹരസ്യ ജൃംഭണം യുദ്ധേ ബാണസ്യ ഭുജകൃന്തനം പ്രാഗ്യോതിഷപതിം ഹത്വാ കന്യാനാം ഹരണം ച യത് ചൈദ്യ പൗണ്ഡ്രക ശാൽവാനാം ദന്തവക്ത്രസ്യ ദുർമതേഃ ശംബരോ ദ്വിവിധ പീഠോ മുരഃ പഞ്ചജനാദയഃ മഹാത്മ്യം ച വധസ്തേഷാം വാരാണസ്യാശ്ച ദാഹനം ഭാരാവതരണം ഭൂമേർനിമിത്തീകൃത്യ പാണ്ഡവാന് വിപ്രശാപാപദേശേന സംഹാരഃ സ്വകുലസ്യ ച ഉദ്ധവസ്യ ച സംവാദോ വാസുദേവസ്യ ചാദ്ഭുതഃ യത്രാത്മവിദ്യായി അഖിലാ പ്രോക്താ ധർമ്മ വിനിർണയഃ തതോമർത്യ പരിത്യാഗ ആത്മയോഗാനുഭാവതഃ യുഗലക്ഷണവൃത്തിശ്ച കലൗണ്ഡ്രീണാമുപപ്ലവഃ ചതുർവിധശ്ച പ്രളയ ഉത്പത്തിസ്ത്രിവിധാ തഥാ ദേഹത്യാഗസ്യ രാജർഷേർവിഷ്ണുരാതസ്യ ധീമതഃ ശാഖാപ്രണയനമൃഷേർമാർക്കണ്ഡേയസ്യ സത്കഥാ മഹാപുരുഷവിന്യാസഃ സൂര്യസ്യ ജഗദാത്മനഃ ഇതി ചോക്തം ദ്വിജശ്രേഷ്ഠാ യത്പൃഷ്ടോഹമിഹാസ്മിവഃ ലീലാവതാരകർമാണി കീർത്തിതാനീഹ സർവശഃ പതിതസ്ഖലിതശ്ചാർത്തഃ ക്ഷുത്വാ വാ വിവശോ ബ്രുവന് ഹരയേ നമ ഇത്യുച്ചൈർമുച്യതേ സർവപാചകാത് സങ്കീർത്യമാനോ ഭഗവാനന്തഃ ശ്രുതാനുഭാവോ വ്യസനം ഹി പുംസാം പ്രവിശ്യ ചിത്തം വിധുനോത്യശേഷം യഥാ തമോർക്കോ ഭ്രമിവാതി വാതഃ നൃഷാ ഗിരസ്താ യസതീര സത്കഥാ ന കഥ്യതേ യത് ഭഗവാനധോക്ഷജഃ തദേവ സത്യം തദുഹൈവ മംഗളം തദേവ പുണ്യം ഭഗവദ്ഗുണോദയം തദേവ രമ്യം രുചിരം നവം നവം തദേവ ശശ്വന്മനസോ മഹോത്സവം തദേവ ശോകാർണവ ശോഷണം ദ്രിണാം യദുത്തമ ശ്ലോക യശോനുഗീയത്തെ ന തദ്വചശ്ചിത്രപദം ഹരേര്യശോ ജഗത് പവിത്രം പ്രഗൃണീത കർഹിചിത് തദ്ധ്വാംസതീർത്ഥം ന തു ഹംസസേവിതം യത്രാച്യുതസ്തത്ര ഹി സാധവോ മലാഃ സവാഗ്വിസർഗോ ജനതാഗസംപ്ലവോ യസ്മിൻ പ്രതിശ്ലോകമബദ്ധവത്യപി നാമാന്യനന്തസ്യ യശോങ്കിതാനി യത് ശൃണവന്തി ഗായന്തി ഗൃണന്തി സാധവഃ നൈഷ്കർമ്യമപ്യച്യുത ഭാവവർജിതം ന ശോഭതേ ജ്ഞാനമലം നിരഞ്ജനം കുതഃ പുനഃ ശശ്വത ഭദ്രമീശ്വരേ നഹി അർപ്പിതം കർമ്മ യദപ്യനുത്തമം യശശ്രിയാമേവ പരിശ്രമഃ പരോ വർണാശ്രമാചാര തപഃ ശ്രുതാദിഷു അവിസ്മൃതി ശ്രീധര പാദ പദ്മയോർ ഗുണാനുവാദ ശ്രവണാദിഭിർഹരേ അവിസ്മൃതി കൃഷ്ണ പദാരവിന്ദയോ ക്ഷിണോത്യഭദ്രാണി ശമം തനോതി ച സത്വസ്യ ശുദ്ധിം പരമാത്മഭക്തിം ജ്ഞാനം ച വിജ്ഞാന വിരാഗയുക്തം യൂയം ദ്വിജാഗ്ര്യാപത ഭൂരി ഭാഗാ യച്ഛസ്വദാത്മന്യഖിലാത്മഭൂതം നാരായണം ദേവമദേവമീശ മജസ്രഭാവാ ഭജതാ വിവേശ്യ അഹം ച സംസ്മാരിതാത്മതത്വം ശ്രുതം പുരാ മേ പരമർഷി വക്ത്രാത് പ്രായോപവേശേ നൃപതേ പരീക്ഷിതഃ സദസ്രിഷീണാം മഹതാം ച ശൃണവതാം ഏതദ്വഹ കഥിതം വിപ്രാഃ കഥനീയോരു കർമ്മണഃ മാഹാത്മ്യം വാസുദേവസ്യ സർവാശുഭവിനാശനം യ ഏവം ശ്രാവയേന്നിത്യം യാമക്ഷണമനന്യധീഃ ശ്രദ്ധാവാന് യോനു ശൃണുയാത് പുനാത്യാത്മാനമേവ സഹ ദ്വാദശ്യാമേകാദശ്യാം വാ ശൃണവന്നായുഷ്യവാന് ഭവേത് പഠത്യനശ്നൻ പ്രയതസ്തതോ ഭവത്യപാചകീ പുഷ്കരേ മഥുരായാം ച ദ്വാരവത്യാം യതാത്മവാന് ഉപോഷ്യ സംഹിതാമേതാം പഠിത്വാ മുച്യതേ ഭയാത് ദേവതാ മുനയഃ സിദ്ധാ പിതരോ മനവോ നൃപാഃ യച്ഛന്തി കാമാന് ഗൃണതഃ ശൃണവതോ യസ്യ കീർത്തനാത് ഋതോ യജോംസി സാമാനി ദ്വിജോധീത്യാനുവിന്ദതേ മധുകുല്യാ ഘൃതകുല്യാ പയഃ കുല്യാശ്ച തത്ഫലം പുരാണ സംഹിതാമേതാമധീത്യ പ്രയതോ ദ്വിജഃ प्रोक्तं भगवता यत्तु तत्पदं परमं व्रजेत् विप्रोधीत्याप्नुयात् प्रज्ञां राजन्यो दधिमेखलां वैश्यो निधिपतित्वं च शूद्रः शुद्ध्येत पातकात् कलिमलसंहतिकालनोऽखिलेशो हरिरितरत्र न गीयते यभीक्ष्णम् इह तु पुनर्भगवान् अशेषमूर्तिः परिपठितोऽनुपदं कथा प्रसङ्गैः तमहमजमनन्तमात्मतत्त्वं जगदुदयस्थितिसंयमात्मशक्तिं द्युपतिभिरजशक्लशङ्कराद्यैर्दुरवसितस्तव मच्युतं नतोऽस्मि उपचितनवशक्तिभिः स्वात्मन् न्युपरचितस्थिरजङ्गमालयाय भगवत उपलब्धिमात्रधाम्ने सुरऋषभाय नमः सनातनाय स्वसुखनिभृतचेतास्तद्व्युदस्तान्यभावो त्यजितरुचिरलीलाकृष्टसारस्तदीयम् व्यतनुत कृपया यस्तत्त्वदीपं पुराणं तमखिलवृजिनघ्नम् व्यासूनुं नतोऽस्मि। ओम स्वस्ति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वादशस्कन्धे द्वादशस्कन्धार्थनिरूपणं नाम द्वादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु। नमोऽस्तु ते महायोगिन् प्रपन्नमनुषाधिमां यथा त्वच्चरणां भोजे रतिः स्यादनपायिनी।